पुढच्या 30 मिनिटांमध्ये आपण आता गोवर्धन या विषयावरती चर्चा करायचा प्रयत्न करू. तसं तुला म्हटलं मी की ब्रह्मा विष्णू महेश यांना सती अनसूयाने एक प्रकारचं वरदान दिलं, शाप नाही दिला पण तो शाप असं वाटतं आपल्याला. परंतु त्यांचा जो शाप आहे कसं असतं ना, संतांनी दिलेला शाप केव्हाही शाप नसतो. संत कधी शाप देत नाही. ते जे काय करतात ते त्या जीवाच्या उद्धाराकरताच करतात. बघा त्यांनी त्या मणिग्रीव आणि नवलकोबरला शाप दिला, जा झाड बना तुम्ही. पण असं झाड बनवलं दोन की साक्षात नंदभवनाच्या अंगणामध्ये, म्हणजे गोकुळाच्या नंदभवनाच्या, तिकडे पण नंदभवन आहे ना, तिकडच्या नंदभवनाच्या अंगणामध्ये वृक्ष बनवलं आणि आपल्या सगळ्या लीला ज्या अतिशय दुर्लभ आहेत त्या कोणालाही शक्य नाही बघणं, ते योग्यताच नाही कोणाची. तिकडे कायमचं उभं राहून त्यांना दर्शन दिलं त्यांनी, म्हणजे देवाने लीला केल्या त्या अंगणामध्ये, तिकडे त्यांना जन्म दिला त्यांनी. हे शाप दिला का सांगा तुम्ही, थोडे दारू पिऊन तिकडे धगणा करत होते त्यांना त्यांनी गोकुळाच्या अंगणात जन्म दिला वृक्ष म्हणून. सतत दर्शन देवाचं दिलं आणि मग त्यांना मुक्ती पण दिली भगवंताने झाडं उघडून. असे जितके राक्षस आले ते सगळे ऋषींचा अपराध करून त्यांच्याकडून तथाकथित शाप ग्रहण करून, म्हणून कोणी बैल बनला, कोणी साप बनला, कोणी बाई बनली, कोणी पुरुष बनला, कोणी काय बनला, कोणी गधा बनला, हा. पण सगळ्यांचा उद्धार कृष्णाच्या करकमळाने झाला, सगळ्यांना मुक्ती प्राप्त झाली. काही लोकांना गौरव प्राप्त झालं, तसं अरिष्टासुर आहे ना, तो होता वरतंतू, त्यांनी अभ्रासुरीचा अपराध केला होता. असं म्हटलंय की जेव्हा भगवंतांनी अरिष्टासुराला मारलं ना तेव्हा साक्षात विमान आलं गौलोक उद्धारून, आणि वरतंतू हा ब्राह्मण जो होता अपराधी त्याला विष्णू दूध रूप प्राप्त झालं आणि त्याला त्या वैकुंठ विमानात बसून त्याला वैकुंठात नेलं गेलं. सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली त्याच्यावरती आणि काही लोकांना अशीच मुक्ती प्राप्त झाली, सारुप्य मुक्ती प्राप्त झाली, साईबाबा सारुप्य मुक्ती प्राप्त झाली, पण काही लोकांना साक्षात गोलोक पण प्राप्त झालं. म्हणजे काय, केला ऋषींचा अपराध पण ऋषींनी त्यांना अपराध म्हणून त्यांना तथाकथित शाप दिला पण ते प्रचंड वरदानाच्या रूपाने प्रकट झाले. तसं अनसूयाने तथाकथित शाप दिला, दगड होऊन जा तुम्ही पर्वत व्हा म्हणून, पण ते त्रिदेवातले विष्णू भगवंत जे आहे ते आता गोवर्धन रूपाने प्रकट झाले. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते भगवंत पण आहेत पण सेवक भगवान आहेत, हरिदास पण आहेत, भक्त पण आहेत आणि भगवंत पण आहेत. जसं बलराम कसे भगवंत पण आहेत पण भगवंताचे सेवक पण आहेत, असं ही अद्भुत योजना इथे आहे. त्याची कहाणी अशी आहे की ते गोवर्धन जे आहे ना त्याचा मूळ जन्म गौलोक वृंदावने झाला. राधारणीने इच्छा प्रकट केली की तुम्ही गोलोक निर्माण केलं छान. आता मला अशी इच्छा आहे की ह्या गोलोकामध्ये तुमच्याशी माझा एकदम अतिशय उत्कट आणि काय म्हणतात त्याला रहस, काय म्हणतात, एकांत, एकांत, एकांतामधला सहवास प्राप्त व्हावा असं एक एकांत स्थान निर्माण करा. असं म्हणता म्हणता त्याच क्षणी भगवंताच्या वक्षस्थळामधून एक दिव्य दिव्य तेज निर्माण झालं आणि ते तेज असलं गोलोकाच्या भूमीवरती प्रकट झालं आणि ते भूमीवरती स्पर्श होता ते पर्वत रूपाने वाढू लागलं असं प्रचंड वेगाने आणि अनंत कोटी योजन आकाशामध्ये आणि असं विस्तारपूर्वक कोटी कोटी 50-100 कोटी विस्तार आणि रुंदी आणि उंची. शेवटी भगवंतांनी रोखलं त्याला, त्याची उंची रोखली, विकास रोखला, तर त्यावेळी तो गोवर्धन पर्वत निर्माण झाला आणि भगवंताने आशीर्वाद दिला की तुझ्या आसपास आणि तुझ्या मध्ये आम्ही आमच्या अंतर्मेजला संपन्न करू. यथावकाश जेव्हा पृथ्वी देवी गाय बनून वरती गेली आणि रडली कृष्णाकडे जाऊन, हा, ते वर्णन दिले त्यांनी की क्षीर उदक शाही विष्णू ब्रह्म आणि गाय बनलेली पृथ्वी आणि देवता यांना घेऊन गोलोकमध्ये गेले आणि तिकडे भगवंतांनी वचन दिलं की आता मी येतोय खाली आणि त्यावेळी 84 कोश गोलोकमधली भूमी हिस्सा पूर्ण गोवर्धन आणि पूर्ण यमुना पृथ्वीवरती पाठवून दिली. राधाराणी व्यवस्थित पडली, राधाराणी म्हणाली की मी नाही येणार तुमच्याबरोबर, कारण जोपर्यंत म्हणजे त्यांना माहीत नव्हतं ना, तर भेटत पडली तर कृष्णाने त्याला काय झालं, तर म्हणे तुम्ही जाणार नसलं ऐकलं बाजूला उभी होती ना, मी वचन दिलं सगळ्यांना तुम्ही चाललो आता खाली, तुमच्या होणाऱ्या विरहामुळे मी बेशुद्ध पडले. नाही नाही असं नाही, मी तुझ्या बरोबरच जायचं प्लॅनिंग केलेलं आहे. ते म्हणजे मी नाही येणार, जर तिकडे गोवर्धन वृंदावन यमुना नसेल तर मी येणार नाही. तर भगवंत म्हणतात की तुझं हे मंतव्य आधीच ओळखून मी त्यांना आधीच फाळी पाठवले, त्यामुळे येईन मी, पण तुम्हाला प्रथम पाहिल्याशिवाय मी डोळे उघडणार नाही, कान नाही उघडणार, तोंड पण नाही उघडणार, असं अटी घातल्या. म्हणून राधाराणी जेव्हा जन्म झाला तिचा, तेव्हा भगवंत आल्यापर्यंत तिने तोंड नाही उघडलं, कान नाही काय ऐकलं नाही, तोंडाने काय बोललं नाही, डोळ्यांनी काय पाहिलं नाही, एवढी भक्ती. तर आज या जगामध्ये आपल्या भारतामध्ये ह्या उत्तर प्रदेशामध्ये जर वृंदावन आहे, जर गोवर्धन आहे, तर यमुना आहे, याचं कारण कोण आहे? त्याचं कारण कोण आहे? राधाराणी. पण तिने इच्छा प्रकट केली होती की याच्याशिवाय मी येऊ शकत नाही, तिला आणायचं आहे, म्हणून त्यांना पण ते प्रकट करावं लागलं. मग आपलं भाग्य आपण दोन्ही आहोत राधाराणीचे. तिच्या या तीव्र इच्छा आणि प्रेमामुळे ह्या तीन गोष्टींबद्दल, वृंदावन, गोवर्धन आणि यमुना, या तीन गोष्टींबद्दल अनंत प्रेम असल्यामुळे भगवंतांनी ते साक्षात प्रकट करावं होतं. खुशी होते चिरंतन धाम. आणि आपल्याला हे समजून आश्चर्य आणि आनंद वाटेल की हे गोवर्धन आणि वृंदावन आणि यमुना जे आहे ना, हे सर्व स्थळ जे आहे ते एक विमान आहे आणि ते पृथ्वीवरती उभं आहे. आपण आता पृथ्वीवरती नाही आहोत, आपण त्या विमानामध्ये आहोत, हे भगवंतांनी प्रकट केलेलं आहे. दिव्य विमान, हा आपल्या लौकिक दृष्टीने जे ट्रेन पोचते आणि सगळं पोचतं, परंतु दिव्य दृष्टीने हे धाम जे आहे पृथ्वीवर एका ठिकाणी उभं आहे. आणि जेव्हा पृथ्वी नष्ट होते प्रलयामध्ये, तेव्हा हे नष्ट होत नाही, ते तिकडे राहतं. नवीन पृथ्वी येते त्याच्यावर तुला विराजमान केलं जातं. हे सिंहासन आहे भगवंताचं, हे दिव्य धाम आहे. तर ते गोवर्धन जेव्हा भगवंतांनी आज्ञा दिली की जा तो खाली, तेव्हा ते हिमालयामध्ये द्रोणगिरी याच्या पुत्राच्या रूपाने याने जन्म घेतला. लौकिक दृष्टीने खाली येण्याकरता म्हणून जन्म घेतला. तर तिकडे पुलस्थ मुनी आले काशीवरून, आणि त्यांनी काशीवरून येऊन इथे बघितलं, अरे किती छान पर्वत आहे, अरे काय काय त्यात नाहीये, हा जडीबुटी आहे, त्याच्यामध्ये फळफुलं आहे, त्याच्यामध्ये गिरीकंदर आहे, गुंफा आहे, गुहा आहे, त्याच्यामध्ये सरोवर आहे, त्याच्यामध्ये झरणा आहे, त्याच्यामध्ये तलाव आहे, त्याच्यामध्ये नदी आहे, त्याच्यामध्ये काय नाही, एक जीवन जगण्याकरता गायींना खायला गवत आहे, सुंदर सुंदर वन आहेत, फळफुलांची झाडं पण आहे, सर्व काही आहे. म्हणजे जीवन जगण्याकरता काय आवश्यक आहे ते सर्व काही ते एका पर्वतामध्ये आहे, आणि काशीमध्ये पर्वत नाही. म्हणून त्यांनी द्रोणगिरींना विनंती केली की तुमचा मुलगा मला पाहिजे, पर्वत जरा उचलून घेऊन जाईन काशीमध्ये, आणि त्याच्यावर बसून तपस्या करीन. वडील नाही म्हणू शकले, ऋषींची आज्ञा आहे. आणि गोवर्धन लगेच तयार झाले आणि म्हणाले की मी एका वाटीवरती यायला तयार आहे, तुम्ही मला उचलून घेऊन जाल हे पण मला पटते, परंतु तुम्ही जेव्हा कुठे मला ठेवाल ना कुठे, तिकडेच मी बसणार, तिकडना पुढे मी उठणार नाही, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही माझ्याकडे. जसा सिद्धी आहेत ना आणि संपूर्ण इंद्रियावरती माझा नियंत्रण आहे, मी एकदम परमयोगी आहे, माझ्याकडे असंख्य बळ आहे, तर मी अतिशय सुंदर आणि फुलाप्रमाणे तुला उचलून घेऊन जाईन आणि कुठेही ठेवायचा प्रश्न येतच नाही, थेट तुला मी जाऊन काशीत ठेवीन. ठीक आहे चला, तर माझी अट आहे ठेवलात कुठे मला तर मी तिथे बसणार. ठीक आहे. आणि तसे तेव्हा ते उतरून आले, हिमालय उतरून आणि पृथ्वीवरती समतलावरती भूमीवरती आले आणि वृंदावनातून जाऊ लागले. असं तेव्हा गोवर्धन भगवंताचे अतिप्रिय भक्त आहेत ना, तर त्याच्या मनात असा विचार आला की माझे भगवंत जे आहेत त्यांची सेवा करण्याकरता मी इथे आलेल्या पृथ्वीवरती, ते ह्याच भूमीमध्ये येणार आहेत, माझं गंतव्यस्थान हेच आहे, मला इथेच राहायचं आहे. तर त्याच्या त्या आवेगामुळे, त्या इच्छेच्या प्रभावामुळे हे परमयोगी परमसिद्ध योगी होते ना, इंद्रिय नियंत्रण करणारे, त्यांना झाली लघुशंका. आणि एरवी त्यांचं भुकेवरती किंवा निद्रेवरती किंवा लघुशंका दीर्घशंका सगळ्या संख्येवरती पूर्ण नियंत्रण आहे, ते काबू करू शकतात. पण त्या दिवशी गोवर्धनाच्या भक्तीपूर्ण इच्छेपुढे प्रभावापुढे त्यांना लघुशंका आवरली नाही, इतकी अनावर झाली की लगेच थोडा तो आणि लगेच धावत गेले आणि ते लघुशंका करून टाकली आणि पुढं स्नान करून आले लगेच तत्पर आणि त्याला उठवू लागले. ते उठे ना काही गोवर्धन पर्वत, म्हणजे भगवंतांनी ह्या माध्यमातून सिद्ध केलं की तुम्ही योगी बना किंवा ध्यानी बना, तपस्वी बना, तपस्या करा किंवा कुठचाही अन्य मार्ग उपलब्ध करा, परंतु भक्ती मार्ग हा श्रेष्ठ आहे. त्या योगीच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये सुद्धा गोवर्धनाच्या इच्छेचं बळ जास्त प्रभावी ठरलं आणि गोवर्धन त्याला परत उठवता आले नाही, उचलता नाही आले. ज्या योगीने एकदम सहज जसं फुलाप्रमाणे उचललं होतं, त्याने पूर्ण बळ लावून देखील त्याला उचलता आलं नाही. ते रागावले ते म्हणाले महाराज मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही मला ठेवलं तर मी नाही उठणार, तुम्ही ठेवलंच आता मी उठू शकत नाही. राग आला त्याने शाप दिला, हे उद्दंड पर्वत तुला मी शाप देतो की तू रोज एक एक तिल तिल म्हणजे तिळाच्या आकाराने जमीन जाशील, कमी कमी होती, तुझा अहंकार कमी होऊन जाईल, पण हे चालेल मला, तुझा साप मला मान्य आहे, पण मी इथेच राहणार. म्हणजे आता तर कसं कष्ट का होईना पण सेवा करणार भगवंताची, सोडणार नाही. तिकडे राहिले ते आणि निराश होऊन ऋषी परतून गेले. परंतु अंतरहस्य असे आहे की पुलस्त मुनींनी वरदान दिलं गोवर्धनाला की ते त्याचा आवाका कमी करून भगवंताला सहाय्य केलंय एका दृष्टीने, पण भगवंताला काही काठिण्य नाही त्याकरता गोष्टीचं, तरी पण ते शाप नाही आहे त्याच्याकरता. ते कसं आहे की कलियुग जेव्हा समाप्त होईल तेव्हा हे गोवर्धन नष्ट होईल, म्हणजे कलियुग जेव्हा घोर कलियुग सुरू होईल. आता जो कलियुगाचा सुवर्णयुग चालू आहे ना, सुवर्णयुग, ते कसा काळ येईल त्यावेळी घोर कलियुग सुरू होईल, त्यावेळी प्यायला पाणी मिळणार नाही, खायला अन्न मिळणार नाही, पोटात दगडं असतील किडनीमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे, आणि भयंकर अवस्था असेल त्यावेळी, मनुष्य माणसाला मारून खाईल. तो काळ जेव्हा यायला सुरू होईल त्याच्या आधी पृथ्वीवरून गंगा यमुना नष्ट होतील, गोवर्धन पूर्णपणे जमीनदोस्त होईल, म्हणजे खाली खाली सरत जायचून अदृश्य होऊन जाईल. जेव्हा गोवर्धन अदृश्य होईल आणि गंगा यमुना पूर्ण नष्ट होतील तेव्हा घोर कलियुग सुरू होईल. तर ह्यांच्या परतीची व्यवस्था केली पुलस्त मुनींनी, तो एक तथाकथित शाप देऊन. त्याच्यानंतर मग तिकडे राहिले गोवर्धन आणि त्यांनी मग द्वापरयुग झालं, सॉरी त्रेतायुग झालं, त्यात राम भगवंत आले, सेतू बंधन त्यांना करायचं होतं सीते करता म्हणून, हनुमंत सर्व ठिकाणी शोध घेत होते की थोड्या वेळात मोठ्यात मोठा पर्वत मिळावा आणि सेतू बंधनाचं काम पूर्ण व्हावं. कारण तिकडून सीतेने सांगितलं होतं की इतक्या काळात जर तुम्ही नाही बनवलं तर मी आत्महत्या करेन, म्हणजे आरामात करण्याचं काम नव्हतं, पटापट बनवणं आवश्यक होतं. म्हणून हनुमंत सर्व ठिकाणी शोध घेत होते कुठे असा पर्वत मिळेल, कारण 7 कोसाची जागा बाकी होती त्या सेतुबंधामध्ये. तर बघितलं की हा एकच पर्वत चांगला आहे, म्हणून हनुमंतांनी तो पर्वत होता त्यावेळी, त्यावेळी 7 कोस त्याचा विस्तार झाला होता कमी कमी होत, त्याला उचलायचा प्रयत्न केला. परंतु हनुमंताला पण तो उचलला आलं नाही. हनुमंतांनी ना म्हटलं की बघू विस्तार किती आहे, म्हणून तिकडून उडणं सुरू केलं, तिकडून गोवर्धन पर्वत मोठा 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 होत गेला आणि अंतर सापडलं नाही. म्हणून हनुमंताने इकडून उडणं सुरू केलं की बघ इथे किती विस्तार आहे बघू, तर तिकडे गोवर्धन इतके वाढले इतके वाढले इतके वाढले की हनुमंताला त्याचा अंत सापडलं नाही. तेव्हा हनुमंताला कळलं की भाई हे दिव्य व्यक्ती आहे कोणतरी, म्हणून त्याने दंडवत प्रणाम केला आणि म्हटलं महाराज तुम्ही कोण आहात, तर म्हणजे तुम्ही मला उचलायचा प्रयत्न का करतात, तुम्ही काय बोलला नाही काय नाही, काही कारण सांगितलं नाही, प्रयोजन काय सांगितलं नाही, लगेच उचलायला लागले, म्हणून नाही उचलला गेलो. म्हणे मला असं असं आहे, एकदम संस्कृतपूर्व सांगितलं की प्रभू रामचंद्राचे सीता हरण केली गेलेली आहे वगैरे वगैरे. लगेच कापसाप्रमाणे हलके झाले गोवर्धन, कापसाप्रमाणे हलके झाले आणि तत्क्षण त्यांना उचललं हनुमंताने आणि आकाशात गेले आणि आकाशात पोचले तेव्हा आकाशवाणी झाली, सेतू बंध पूर्ण झालेला आहे, आणखी कुठच्याही पर्वतांची खडकांची गरज नाही, हनुमंत परत खाली चालले आणि त्यात थोडं झाली होती. परंतु आत्ता आत्ता प्राप्त होणार ती सेवा रद्द झाली, तर गोवर्धन इतके रडले इतके रडले इतके रडले की बघून हनुमंत दग्ध झाले, एकदम आश्रम एवढं एवढं प्रेम एवढे अश्रू असा भक्त पाहिला नाही मी. आता हनुमंत एकदम सर्वश्रेष्ठ भक्त आहेत भगवंताचे ना, ते स्वतः ते भक्त शिरोमणी आहेत, भक्त दास शिरोमणी आहेत ते, पण त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं एवढं प्रेम, असे दंग होऊन ते गेले आणि त्यांनी मग ते लीला पूर्ण केली, भगवंताला खबर दिली की मी अशा एका भक्ताला भेटलो. ते म्हणे सावकार सावून त्यांना निरोप देऊ नये पुढे की यावेळी तुझी सेवा मी घेऊ शकलो नाही. भगवंता म्हणे हो माझा तो महान भक्त आहे गोवर्धन, माझी वाट बघतो आहे तो, तुझी सेवा मी घेऊ शकलो नाही, त्यांना माझी माफी आहे तुझ्याकरता की मी सेवा घेऊ शकलो नाही, परंतु असं वचन देतो की जेव्हा पुढच्या युगामध्ये जेव्हा मी पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण म्हणून येईन तेव्हा तुला माझ्या डोक्यावरती स्थान देईन 7 दिवस 7 रात्र आणि तुझ्याच आसपास तुझ्याच गुफेमध्ये तुझ्या बगीचेमध्ये तुझ्याच अंतरंगामध्ये माझ्या मी अंतरंग आणि प्रिय उत्पट लीला करेन. तेव्हा थोडीफार सांत्वना मिळाली गोवर्धनला. त्याच्यानंतर भगवंतांनी आपल्या अति उत्कट लीला जेव्हा जन्म घेतला तेव्हा गोवर्धनापाशी केला. काही जणांचं वर्णन दिलंय की भगवंताला जेव्हा मोठ्या गायी दिल्या गेल्या ना गोपाष्टमी दिवशी, त्या दिवशी प्रथम त्यांनी गौचारण गोवर्धनामध्ये केलं. आणि गोवर्धन इतका महत्वपूर्ण आहे की भगवंताच्या सर्वोत्कृष्ट ज्या भक्त आहेत भगवंताच्या, काय त्या, त्यांचं नाव गोपी. त्या भगवंताच्या सर्वश्रेष्ठ भक्त होते, त्यांना महाप्रभू यांचं नाव घ्यायचे, त्यांचं जप करायचे नाव घेऊन. अशा गोपी काय म्हणतात, हरिदास वर्य. काय श्लोक आहे तुम्हाला सांगा, अंताय अद्री काय तुम्हाला पाठ आहे का? तो श्लोक भागवतामध्ये आहे. त्याचं असं म्हणणं आहे, त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की सगळ्या भगवंताच्या दासा म्हणजे दासांमध्ये म्हणजे हरिदासांमध्ये हे हरिदास वर्य आहे, सर्वश्रेष्ठ भक्त आहे. असं कोण म्हणताय, स्वतः भगवंताच्या सर्वश्रेष्ठ भक्त जे आहेत गोपी, त्या म्हणतायत की हे आमच्याहूनही मोठे भक्त आहेत. यांच्यामध्ये काय कमी आहे, त्यामध्ये जडीबुटी आहे, रत्न आहे, माणिक आहे, कंदर आहे, फळं फुलं गाईंकरता गवत जे काही जीवनाला आवश्यक आहे हे सर्व कृष्ण बलरामांच्या आनंदाकरता म्हणून ते प्रकट केलेलं आहे गोवर्धनाने. आणि असा हा गोवर्धन भगवंताला अतिशय प्रिय आहे. हा बोला, हंता आवाज गेला की काय, आवाज गेला, बॅटरी संपली काय, इसमें इसमें खत्म होगा शायद, एक मिनिट पर कीर्तन करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा. बोला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा गोवर्धन जो आहे तो मोराच्या आकारामध्ये, म्हणजे उलटा पडलेला मोर, उभा असलेला मोर नाही, उलटा पडलेला मोर, असा भाव विभोर होऊन पडलेला मोर. ते दोन डोळे जे आहेत ते राधाकुंड श्यामकुंड आहे, त्याचा कान जो आहे ते कुसुम सरोवर आहे, त्याची जी शेपटी आहे ती पुचरी विभाग आहे. आणि त्यामध्ये अनंत अशी स्थानं आहेत भगवंतांनी लिला केल्यामुळे. राधाकुंड श्यामकुंड भगवंताने हरिष्ठासुराला वध करून दिव्यधाम सर्वोच्च धाम निर्माण केलं गोवर्धनामध्ये, राधाकुंड श्यामकुंड. आणि फुलं वेचणाऱ्या गोपींना संकोच होतो म्हणून त्यांनी जमुनेला आवाहन केलं आणि कुसुम सरोवर निर्माण केलं. तिकडे फुलं धुतली गेली आणि कृष्णाने राधाराणीचा सुंदर केसांचा श्रृंगार केला. त्याच्यानंतर गंगेने यमुनेला सांगितलं की तू किती भाग्यवान, कृष्णाने जन्म घेतल्यापासून तुझ्यामध्ये साक्ष थोडीच मारली, वसुदे घेऊन चाललेत ना ते टुपडीमध्ये आहेत ना, त्यांनी रुडीच मारली पाण्यामध्ये, तर जन्म होता क्षणी अंगसंग देऊन तुला चरणामुळे बनवलं. आणि मग किती मुरली शिकवली भगवंताला जमुना किनारी, नृत्य शिकवलं राधाराणीने जमुना किनारी, किती गोष्टी केल्या, रास रचवला, किती किती नौका विहार केला, इतकं अंगसंग दिला, तर मला पण थोडंसं विनंती कर, मला पण सहान मिळू देत. म्हणून गंगेची इच्छा यमुनेने कृष्णाकडे व्यक्त केली की माझी मोठी बहीण मला विनंती करते. म्हणून भगवंताने एक सुंदर लीला रचली आणि गंगेला मानसी गंगा या स्वरूपामध्ये गोवर्धनाच्या मध्यामध्ये स्थान दिलं. आणि तो गोवर्धन त्याच्याकडे इतकी स्थानं येते, इतकी अनंत स्थानं आहेत. हा म्हणजे आता इथे 15 मिनिटात कसं बोलायचं, उद्या मोठा गौरव येऊ गोवर्धनाचा. पण संक्षेपमध्ये सांगायचं म्हणजे गोवर्धन हे भगवंताचे परमभक्त आहेत आणि सेवक पण आहेत आणि भगवंत पण स्वतः आहेत. कारण भगवंताने त्या लीलेमध्ये स्वतः ते गोवर्धन पर्वत बनले होते, अनंत हात असलेले विशाल शरीर त्यांनी प्राप्त केलं, स्वतः ते गोवर्धन बनले आणि सर्व त्यांनी खाल्लं, जे काही ब्रजवासी लोकांनी बनवलं होतं पर्वत रूपामध्ये अन्नकूट रूपामध्ये ते सर्व त्यांनी ग्रहण केलं आणि अनियोर अनियोर असं म्हटलं. तर आपण त्याची परिक्रमा करतो याचा अर्थ काय, परिक्रमा आपण कोणाची कीर्तन करतो कोणाचीही करतो त्याचा अर्थ म्हणजे पादसेवनम, त्यांच्या चरणांची पूजा. तुम्ही आईचं जर परिक्रमा केली तर त्याचा अर्थ काय होतो, आईच्या चरणाचं आपण पूजन करत आहोत. देवाला आपण परिक्रमा केली विठ्ठलाला किंवा राधा गोपीनाथला म्हणजे आपण काय करतो त्यांच्या चरणांचं पूजन करत आहोत. तर गोवर्धन परिक्रमा ही जी प्रथा आहे ती कोणी सुरू केली कोणाला माहिती आहे का? ते स्वतः कृष्णाने सर्वप्रथम या जगामध्ये गोवर्धन परिक्रमा केली. गोवर्धन पूजा ज्या दिवशी केली त्या लोकांनी पर्वत समान तिथे भोग लावले आणि ते भोग लावलेले असताना भगवंतांनी गोवर्धनाची परिक्रमा केली आणि मग भगवंत इथे उभे आहेत आणि तिकडे पण बनले आणि त्यांनी मग ते सगळं स्वाहा करून टाकलं. त्यामध्ये गंमत झाली माहिती तुला, जेव्हा त्यांनी ते खाल्लं ना तेव्हा काही गोपी, एक गोपी हाथरस मध्ये, एक गोपी बसवण्याच्या बाजूला भद्रोला गावामध्ये, ती आली नाही तिकडे. तिने काय केलं दोघांनी त्या आपल्याच घरी अन्नकूट बनवले आणि घराबाहेर ठेवून दिले, इकडूनच घेऊन जा. तर जेव्हा भगवंतांनी ते गोवर्धन रूप धारण केलं ना असं अनंत हाताचं, तर एक हात मागे घेतला, तर मागे म्हणजे कुठे पडता नाही मध्ये मागे केला आणि भद्रोलाच्या घरून ते पर्वत उचलले ते पण खाल्ले. त्या गावाचं नाव भद्रोला आहे. आणि पुढे हात केला कुठे हाथरस म्हणजे आग्राकडे आणि तिकडचे पण पर्वत खाल्ले म्हणून हाथरस देवाच्या जागेचं नाव. असं भगवंतांनी अनोखी लीला केली आणि तत्काळ ते खाऊन टाकलं. त्याच्यानंतर गेल्या जन्मीचं ऋण चुकवण्याकरता भगवंताने गिरिराज गोवर्धनाला धारण केलं आपल्या पोटावरती. इंद्राचा जो अहंकार होता तो चूर चूर करण्याकरता भगवंतांनी आपल्या शरीराच्या सगळ्यात कमजोर भागाच्या मदतीने पूर्ण गोवर्धन धारण केला आणि ही लीला 7 दिवस आणि 7 रात्र का चालली? 8 दिवस का नाही चालली? 10 दिवस का नाही चालली? त्याचं कारण म्हणजे समर्थक बाजारांचं पाणी संपलं 7 दिवसानंतर म्हणून ते संपली. जर त्याच्याकडे खूप पाणी असतं ना तर तितके दिवस चालले असते. जर खूप पाणी असतं तर 700 दिवस आणि रात्र चालली असते. परंतु समर्थक बाजारांमध्ये केवळ 7 दिवस 7 रात्र वर्ष करण्याची शक्ती होती आणि त्या 7 दिवस वर्षाच्या मुळे पृथ्वीवरती म्हणतात की 1000 किलोमीटर पर्यंत जल तयार होतं चहूकडे पृथ्वीमध्ये आणि 1000 किलोमीटर पाणी तयार होतं आणि सर्व जीवसृष्टी नष्ट होते. म्हणजे मिनी प्रलय, तो महाप्रलय पण नाही, मिनी प्रलय, केवळ जीवसृष्टी नष्ट होते. एवढं भयंकर पाणी 7 दिवसात संपलं आणि आश्चर्य म्हणजे भगवंतांनी त्यातलं एकही भूम थेंब जमिनीवर पडू दिलं नाही. गोवर्धन उचलल्यानंतरची गोष्ट, आधी पडलं जमिनीवरती म्हणजे आहे ना वर्णन की वासरं पण वाहत चालली, गाई पण वाहत चालली, घर पण वाहत गेली सर्व सर्व, तेव्हा ते जमिनीवर पडलं होतं. पण जेव्हा भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला त्यावेळी चक्राला आवाहन केलं आणि काय आज्ञा केली, तू इतक्या वेगाने इथे ओढवून फिरायचं आहेस की मुसळधार जे पाणी पडतंय समर्थक ढगांचं त्यातलं एकही थेंब भूमीवरती पडता कामा नये. म्हणून त्याने धो 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 वर्षा केली. तुम्ही असं कधी ऐकलंय का की छत्री पकडली होती पण पाणी असं वरती 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 आलं आणि मग छातीपर्यंत आलं सगळे ग्वाळ बाळ छातीपर्यंत पाणी उभे होते असं तुम्ही वाचलंय कधी? नाही. ते छान पैकी उभे होते, कुठेही पाणी वरती आलं नव्हतं, अरे पायाला पण फसं झालं नाही खाल्लं पडलेलं पाणी, त्याचा अर्थ पाणी पडलंच नाही. सगळं पाणी चक्राने अतिशय वेगाने चहूकडे फिरून बाष्प करून ते वरती पाठवून दिलं आकाशात आणि समर्थक बाजार जेव्हा पाणी संपलं ना धग संपलं पाणी तेव्हा ते थकून गेले आणि ते वरती गेले. इंद्राला सांगायला महाराज पाणी संपलं आमचं, त्याला खूप आश्चर्य वाटलं. पण त्यावेळी समर्थक ढगांनी एक सुंदर वाक्य सांगितलं आहे इंद्राला, ते म्हणे माहीत नाही आम्ही कुठचं पुण्य केलं होतं, आम्ही 7 दिवस 7 रात्र दर्शन केलं कृष्ण भगवंतांनी ते धारण केलेलं गोवर्धन दर्शन अद्भुत दर्शन त्यांनी पाहिलं आणि आम्हाला आतून अशी झाली अनुभूती की आमचं कुठेतरी मुख्य भाग्य होतं पूर्वीचं, ते आम्हाला लाभ झाला त्याचा. पण इंद्राला ते कळलं नाही ते काय बोलतात आपले माणसं, एवढा मध ना इतका मध इतका अहंकार होता की त्याला ते कळलं नाही आपले सेवक लोक काय बोलतायत. काय असतं ना जेव्हा अहंकार युक्त क्रोध निर्माण होतो ना तेव्हा बुद्धी भ्रष्ट होते माणसाची. जे काय माहिती आहे ते पण आपण विसरतो, जे काय आपला ठाऊक आहे आधीच ते आणि जे काय कोण सांगते आपल्या समोर ना ते आपलं ऐकू येत नाही, एवढी मोठी भिंत निर्माण होते समोर अहंकार युक्त क्रोधाच्यामुळे. सर्व नाश करतो क्रोध. तर सांगते आपला सेवक, अरे बाबा महाराज आमचं भाग्य होतं ते आम्हाला पूर्व पुण्याही होती, आम्हाला दर्शन लाभ झाला, तरी पण आता मी चाललो वज्राघात करतो जाऊन, वज्र फिरलं काय झालं नाही. असं गोवर्धन पर्वत. हा आणि गोवर्धन पर्वताचं एवढं महात्म्य आहे की भगवंताच्या करंगळीचा जो स्पर्श होता ना स्पर्श, त्यातून अनंत ऊर्जा त्याला प्राप्त झाली गोवर्धनाला. एवढी ऊर्जा प्राप्त झाली की एवढा आता खाली पाणी पडत नाही, कोणाला खाली त्रास नाही. आता फक्त एकच मनुष्य उरलेला आहे गोवर्धन, त्याच्यावरती तो वर्षा होतो पूर्णपणे, है ना. पूर्ण आघात जो आहे ना मुसळधार वर्षा का तो त्याच्यावरती होत आहे, पण त्याला ना फक्त गुदगुल्या झाल्या असं वर्णन केलंय. फक्त गुदगुल्या, कोणतरी खाज होते छानपैकी बसून, छानपैकी अशी गंमतदार आनंदमय भावना 7 दिवस रात्र त्याने अनुभवली गोवर्धनाने. का? कारण खालून त्या करंगळीमधून अद्भुत शक्ती संचार होत होता. त्याच्यामुळे असं म्हटलेलं आहे की त्या शक्ती संचारामुळे झाड तर सोडून द्या, झाडं आधी पडली होती नंतर नाही पडली. गोवर्धनावरचं एकही झाड, एकही वेल, एकही गवताचा पाता पण उखडलं गेलं नाही. नॉट इवन वन लीफ, वेलीवरचं एक पानं पण उखडलं गेलं नाही इतकी वर्षा करून. म्हणजे फक्त साक्षात कृष्णाने त्याला हरवलं नाही, इवन गोवर्धन डिफिटेड इन, कारण एका इतक्या वर्षामुळे एक पान पण नाही उखडलं गेलं. भाऊ ऐका, एवढी शक्ती आहे गोवर्धनामध्ये, कारण भगवंताचा तर एक पूर्ण कृपा पात्र आहे. तसं गोवर्धन आपण त्याची परिक्रमा करतो. आणि असं म्हणतात की गोवर्धनाच्या खाली जेव्हा सगळे भक्त लोक उभे होते त्यावेळी भगवंतांनी इतका आनंद, इतका आनंद घेतला. कारण का? साक्षरस, माधुर्य रस, वात्सल्य रस, दास्य रस, सगळ्या रसातले सगळे भक्त एकत्र झाले होते त्यांच्या खाली. ब्रह्माने जेव्हा चोरले ना ग्वालबाग, तेव्हा ते सगळे असे वेगळे झाले, विरहात गेले एकमेकांच्या. पण इंद्राने जेव्हा मस्ती केली तेव्हा सगळे एकत्र आले आणि त्यांनी खूप आनंद अनुभवला. 7 दिवस 7 रात्र एकत्र राहिले, भगवंताला पाहिलं. हा अन्न, अन्न म्हणजे भूक, तहान सगळं विसरून गेले, निद्रा, लघुशंका सगळं विसरून त्यांनी काही न खाता काही न पिता केवळ भगवंताला पाहून डोळ्याच्या चषकामधून ते अमृतधारा प्राशन करून ते जगले 7 दिवस 7 रात्र. कोणालाही भूक लागली नाही, अन्न बाळांना भूक लागली नाही. गाई वासर सर्व होते, टिकले कसे? भगवंताला फक्त पाहून दर्शन करून. एक स्वतः सौंदर्य मूर्ती आहेच असते, त्यांना काही न करता पाहणं पण आनंदाची गोष्ट आहे. त्यात ते असे उभे आहेत गोवर्धन घेऊन, त्यात त्यांनी मुरली काढलेली आहे आणि ती मुरली वाजवत आहेत. हे सुंदर दर्शन जे आहे ते डोळ्यांच्या माध्यमातून प्रसार करून ते 7 दिवस 7 दिवस कसे गेले त्यांना कळलं नाही, कसे गेले आणि ते का संपलं असं त्यांना प्रश्न पडला की का संपवायला पाहिजे, हे संपवू नये, असेच उभे राहायचे, असं पाहत राहू अनंत काळापर्यंत. तर त्या गोवर्धनामध्ये खूप स्थळ आहेत त्या ठिकाणी इंद्राने आणि ऐरावताने आणि ब्रह्माने आणि अप्सरांनी आणि देवतांनी अशी सगळी कुंड गोळा केली होती गंगेचं पाणी आणून, आकाश गंगेचं पाणी आणलं होतं. असं म्हणतात की ब्रह्मदेवाने 108 कुंड बनवली, ती आता नाही आहे तिकडे कुठेच. शंकराने कुंड बनवलं, पण एक सुंदर वर्णन आहे पूर्ण पुराणामध्ये की शंकर भगवंत भवानीला घेऊन तिकडे अशा ठिकाणी बसले की त्यांनी पूर्ण लीला पाहिली, अन्नकुटापासून 7 Days 7 Nights पर्यंत. ओनली एज अ विटनेस आपल्या गणांना भूतांना प्रेतांना घेऊन ते सगळे तिथे गेले आणि इथे जागा येते रुद्रकुंड, त्या ठिकाणी बसून ते यतिपुराजवळ आहे तिकडून त्यांनी पूर्ण पाहिलं, पूर्ण म्हणजे पूर्ण भोग लावला, परिक्रमा, मग ते पाऊस, त्याच्यानंतर ते उचललं 7 दिवस 7 रात्र, आतात काय काय घडलं आतमध्ये, ते फुल दर्शन त्यांनी ते बसून केलेलं आहे रुद्रकुंडामध्ये. असं आहे गोवर्धन, तुमचं भाग्य आहे सगळ्यांचं की भगवंताची कृपा आहे तुमच्यावरती की तुम्हाला त्यांनी तिथे येऊ इथे येऊ दिलं. हा अनंत जन्माची पुण्य आज फळायला आलेली आहे की आज हा वास होत आहे, परंतु व्यर्थ जवळ तो होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला ना खूप प्रार्थना करायला लागेल, खूप धन्यवाद द्यायला लागेल, खूप प्रार्थना करायला लागतील. तिथे जेव्हा आपण परिक्रमा करू ना सतत उजवीकडे बघायचं, मध्ये जो रस्ता मार्केटमध्ये जाईल मार्केटमधून तिथे बघायचं नाही काय खायला मिळतंय, काय विकताय, काय शर्ट मिळतो, काय कडे टोपी मिळते, काय बघायचं नाही. लक्ष फक्त ठेवायचं गोवर्धनावरती. इथे वळलं की वेगळे दिसतात, इथे वळलं की वेगळे दिसतात. एका बाजूला ना असे खडक 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 आहेत खूप, आणि कसं आहे खडकामध्ये एक निळा खडक, एक थोडासा लाईट कलरचा खडक, ते म्हणतात की कृष्ण बलरामाचं स्वरूप आहे ते. असं त्या ह्या साईडला म्हणजे कुसुम सरोवर, मानसी गंगा हे सगळं जे ना सप्तर्षी कुंड वगैरे जे आहे ते पुचरीपर्यंत ना असे मोठे मोठे खडक आणि लाईट ग्रीन, लाईट आणि ब्लू, लाईट आणि ब्लू. आणि पुढे गेलात ना पुढे गोविंद गुंडच्या पुढे गेलात ना तर खूप सगळ्यांचे गुफा आहेत आतमध्ये, ते बघायला पाहिजे. लोकांना माहीत नसतं ते बघा. त्यामध्ये अनेक गुफा होत्या, त्यामध्ये कृष्ण भगवंत बसायचे त्याच्यामध्ये जाऊन. आणि जर तुम्ही वळलात ना लगेच लगेच लहान लहान आणि सगळे निळे खडक आणि इतना गेले तुम्ही ना तो असा पर्वत आहे, असा स्टीप आहे म्हणजे असा एकदम. आणि इथे गेलात ना तुम्ही असा पर्वत आहे एकदम असा असा लांब असा असा लांब आहे. तिकडनं आता ना असा पर्वत मिळणार ते बघायला पाहिजे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. मग असं पुढे गेलं की मग तिकडनं सुरभी कुंड येणार, मग तिकडून इंद्रमर्दन त्याने इंद्राने माफी मागितली जागा येणार, मग पुढे यतीपुरा येणार, त्याच्यानंतर उद्धव कुंड येणार, त्याच्यानंतर मग शिवखोर येणार. तर सुंदर स्थान जे आहे ते एकाग्र मनन चिंतन करून करायचं आहे. आणि जायच्या आधी नित्यानंद प्रभू आणि बलराम प्रभू यांना प्रार्थना करायचे, बलराम भगवंताला बल दाव शक्ती दाव, आम्हाला बल द्या, शक्ती द्या, निश्चय द्या, निश्चयाचं बळ द्या की आमच्याकडून असं रडत खडत न होता आनंदाने परिक्रमा पूर्ण व्हावी. हा अंग दुखेल, पाय दुखते, सगळं दुखेल, पण मनाने उत्साही राहा आणि आतापासून प्रार्थना करा, सुरुवात करा. वृंदादेवीकडे प्रार्थना करा, बलरामांना प्रार्थना करा, गुरूंना प्रार्थना करा, नित्यानंद प्रभूंना प्रार्थना करा आणि सांगा बळ द्या, बळ द्या, बळ द्या. उद्या आम्हाला थकू नका, थकू नका, थकू नका. आमचं मन असं उत्साही राहू देत, सजीलदात राहू देत. आम्ही थकू नको ते मनाने आणि सोडून देऊ का असं वाटू नये आम्हाला मध्ये कुठे. अंतिम क्षणापर्यंत भक्तांबरोबर सोबत राहून आम्ही ती पूर्ण करावी, तुमच्या चरणांची पूजा आमची पूर्ण व्हावी, सफल व्हावी. आणि केवळ भगवंताला आणि तुम्हाला प्रसन्न करण्याकरता आम्ही करत आहोत. आम्हाला मूल व्हावं, नोकरी मिळावी, कर्ज मिळावं, माफी व्हावी असं करून काही आमचा उद्देश नाहीये. निस्वार्थ आणि निरपेक्षपणे आम्ही परिक्रमा करू इच्छितो असं तुम्ही संकल्प करा, भगवंताकडे निवेदन करा आणि कुठचाही स्वार्थ मनात घेऊन ही परिक्रमा करू नका. कारण हे दिव्य प्राप्तीचं काम आहे. अक्षय खात्यामध्ये अनंत धन, दिव्य धन जमा करण्याचं कार्य आहे गोवर्धन परिक्रमा. त्या भावनेने करा, अतिशय त्यामध्ये अनंत कृपा आहे भगवंताच्या. आणि तिकडे गेल्यानंतर एक धारण ठेवा, चपला घालू नका, म्हटलं चार मोजे घाला पण बुट नका घालू. हा आणि तिकडून कुठचंही दगड खडे उचलून घेऊन नका येऊ, चुकून सुद्धा हात लावा, डोक्याला माती लावा, काय प्रॉब्लेम नाही. रज हवी तेवढी घ्या, त्यात डोळा, त्याच्यात प्रार्थना करा, काय करायचं करा. तिकडून कुठचीही माती रज घरी घेऊन जाऊ नका, तो एक मोठा अपराध आहे, ध्यानात ठेवा. हा ज्यांना शक्य नाही त्यांनी रिक्षा करा आणि सोबत चला त्याच्याबरोबर प्रार्थना करत करत, धन्यवाद देत त्यांच्याबरोबर चला. परंतु मनाला अतिशय उत्साही आणि शुद्ध भावनेत, प्रार्थनापूर्वक भावनेत, धन्यवाद भावनेमध्ये पूर्ण परिक्रमा संपन्न करा, हीच विनंती आहे. त्याची लीला अगाध आहे गोवर्धनाची, अनंत लीला आहे. त्यामध्ये एक राधाकुंड घेरा आहे मध्ये, तिकडे बलराम पण येत नाहीत. त्यांचं लास्ट स्थान जे आहे ना ते कुसुम सरोवरामध्ये आहे, कारण ते कृष्णाच्या लीलेमध्ये बाधा घालू इच्छित नाहीत म्हणून ते तिकडनं पुढे येत नाहीत. ते उद्धव कुंड त्या बाजूला आणि कुसुम सरोवर या बाजूला, त्याच्या पलीकडे ते येत नाहीत कुठेच. तसं हे पवित्र स्थान आहे. जेव्हा खास करून तुम्ही उद्धव कुंडाच्या पलीकडे जाल तुम्ही सुरू कुठे करणार. हा सुरुवात जी आहे ती कुसुम सरोवर आहे. मी पूर्ण पूर्ण फिरणार तुम्ही आणि बरोबर कुसुम सरोवराच्या पलीकडे येणार. तिकडे काय आहे, उद्धव कुंड आहे आणि उद्धव कुंडानंतर राधा कुंड घेरा परिसर सुरू होतो. असा नियम करायचा, त्याचा नियम असा आहे की उद्धव कुंडाच्या पलीकडे गेल्यानंतर एकही शब्द उच्चारण नाही करायचा, फक्त हरे कृष्ण महामंत्र किंवा प्रवचन किंवा श्रवण. बाकी जगातल्या कुठच्याही गोष्टीबद्दल चर्चा बोलणं करायचं नाही. अतिशय तीव्रपणे मौन राखून तीव्रपणे प्रार्थना करत करत ते पूर्ण तिकडून परत कुसुम सरोवरला येईपर्यंत मौन राखायचं. पण राधाकुंड ही जागा अशी आहे, ती जगातलं सर्वोच्च स्थान आहे आणि सर्वोच्च कृपा जी आहे ती तिकडे उपलब्ध आहे. म्हणून त्या ठिकाणी पूर्ण कृपा स्वीकार करण्याकरता म्हणून मौन राखणं आवश्यक आहे. फक्त एकच हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि जाताना सुरू करताना तिकडे दंडवतपणाम करायचा, प्रार्थना करायची आणि पुन्हा येऊन पुन्हा प्रणाम करायचा आणि धन्यवाद करायचा, आपली सेवा स्वीकार करावी अशी विनंती करायचा, मग तुम्ही मोकळे व्हायला. ठीक आहे. श्री गिरी गोवर्धन महाराज की, श्रीराज गोवर्धन की, श्री ज्वराज परिक्रमा की.